प्रगटीकरण अद्यापच. मग मी जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूने लिहिले होते आणि ती गुंडाळी 7 शिक्के मारून बंद केली होती. आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे? परंतु स्वर्गात पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडवयास किंवा तिच्यात पाहवयास समर्थ नव्हता. ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले. परंतु वडिलांपैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस, पहा यहुदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे 7 शिक्के उघडण्यास समर्थ आहे. राजासनाच्या आणि 4 जिवंत प्राण्यांच्या व त्या वडिलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला. तो वदलेल्यासारखा होता. त्या 7 शिंगे आणि 7 डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठवण्यात आलेले देवाचे 7 आत्मे होते. तो गेला आणि त्याने जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा 4 जिवंत प्राणी व 24 वडील जण कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ विणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत्या. आणि त्यांनी नवे गाणे गायले, तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वदण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रातून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत. तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनवले आणि त्यानंतर ते पृथ्वीवर राज्य करतील. मग मी पाहिले राजासन आणि 4 जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली. त्यांची संख्या आयुतांची आयुते व हजारो हजार होती. देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले, जो वदलेला कोकरा सामर्थ्य धन ज्ञान बल व सन्मान गौरव व उपकार स्तुती ही घेण्यास योग्य आहे. प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती सन्मान गौरव आणि सामर्थ्य युगानुयुग पर्यंत असो. 4 जिवंत प्राणी म्हणाले, आमेन. मग वडील जनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.